उत्तर पूजा। अहो देवा श्री गजानना मानोनि अमुची विनम्र प्रार्थना आपण येऊनी अमुचा सदना आम्हा भक्तजना कृतार्थ केले यथामती यथाशक्ती तुला पूजले महागणपती मनोमनीची जाणुनी भक्ती आशीर्वाद आम्हा प्रती देईगा। पंचोपचारे हे गणराजा आता करितो उत्तर पूजा नमस्कारितो शिवात्मजा पदांबुजा तव देवा। सुगंधी द्रव्ये गंधाक्षता तुला भक्तिभावे समर्पिता दूरी करी चिंता व्यथा हे समर्था प्रार्थितो। जास्वंद शमी मंदार अनंत चंपक फुलांचे हार गंधाक्षत लावुनी दूर्वांकुर हे विघ्नेश्वर स्वीकारावे। पार्वती नंदना गणपती धूप दाखवू तुझ प्रती धूप अथवा उद्बत्ती ओवाळू तुझ भवती मनोभावे। दिवा घालवी अंधार दिवा तेजाचे रूप साकार निरांजन ओवाळू तुझ समोर हे विघ्नहर तेजो निधी। निरांजन ओवाळल्यानंतर नैवेद्याचा करा स्वीकार मिष्टान्न प्रिय लंबोदर व्हावे मजवर सुप्रसन्न। पंचोपचार पूजेयंती आता करू तुझ आरती कापूर नीरांजन घेऊन हाती ओवाळू तुझ प्रती गणेशा। सदनी अमुचा निरंतर राहो तुझा वासवा गणेश्वर विघ्न संकटांचा परिहार हे शिवकुमार करी सदा। तुझ्या कृपाशीर्वादाचे फळ पूर्ण लाभो तिन्ही त्रिकाळ सुख शांती समृद्धी सकळ हे बल्लाळ लाभो आम्हा। तुझी सेवा अखंड घडावी बुद्धी सन्मार्गी राहावी परोपकारी कृत्ये बरवी हातून भावी नित्यशः। आज तुझी पार्थिव मूर्ती जरी चालली विसर्जना प्रती अधिवास तुझा अमुचा चित्ती राहो गणपती निरंतर। परिवार राज्य आणि देश यांची उन्नती होवो अहर्निश सुख शांती लाभो सकळास ऐसा आशीष देईगा।